विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील बालभारती ते पौडफाटा या नियोजित मार्गाचा आराखडा तयार करून बराच कालावधी लोटला असल्यानं सध्याची गरज लक्षात घेऊन नव्यानं आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये रस्ता, उन्नत रस्ता आणि बोगदा अशा विविध पर्यायांचा विचार केला जाणार असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार रस्त्यासाठी पर्यावरणीय परवानगी घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्करोगाच्या तपासणीसाठीची बंद असलेली ससून रुग्णालयातील पेट स्कॅन तपासणी आता पुन्हा सुरू झाली आहे. खासगी रुग्णालयात किंवा स्वतंत्र पेट स्कॅन केंद्रात ही तपासणी करण्यासाठी 15 ते 25 हजार रुपये खर्च येतो, परंतु ससून रुग्णालयात ही तपासणी 5 हजारात होत असल्यानं रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारपासून रुग्णांची तपासणी देखील सुरू झाली असून आर्थिक दुर्बल रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचं मूल्यमापन करून त्यांची तपासणी मोफत केली जात असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर येल्लप्पा जाधव यांनी दिली आहे. तरुणांनी आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर आपल्या देशाच्या विकासासाठी अधिक प्रमाणात करावा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी तरुणाईला दिला आहे. ते आज दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीनं सनदी लेखापाल विद्यार्थ्यांसाठी पुण्यात आयोजित केलेल्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी बोलत होते. या परिषदेत देशभरातून 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या बालसाहित्यातील मातृसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ विविध उपक्रमांनी येत्या बाल दिनानिमित्त होणार आहे. पुण्यातील नवी पेठेतील SM जोशी सभागृहात सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचं प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते केलं जाणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह प्रसाद भडसावळे, संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू आणि कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या व्यवहारातली कुलमुख्तार पत्रधारक शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असली तरी त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. या प्रकरणातली कागदपत्र संबंधित शासकीय विभागाकडून मागवण्यात आली असून पडताळणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणात कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं आयोजित वंदे मातरम गौरव यात्रा काल अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडली. या यात्रेला केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आमदार भीमराव तापकीर, शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी वाढल्यानं भेंडी, वांगी, काकडी, गाजर, भुईमुग शेंग, घेवडा आणि गवार यांच्या भावात वाढ झाली तर आवक वाढल्यानं मटार स्वस्त झाले आहेत. थंडीमुळे सर्वच बालेभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. फळ बाजारात संत्री, कलिंगड, खरबूज, पपई आणि सीताफळ यांचे भाव वधारले आहेत तर गोणीमागे लिंबाच्या भावात 10% घसरण झाली आहे. लग्न सराईमुळे फुल बाजारात शोभिवंत फुलांना मागणी असून सर्व फुलांचे भाव आणि आवक स्थिर आहे. आज दुपारी पुण्यातील धनकवडी इथल्या ज्ञानेश्वर हाऊसिंग सोसायटीच्या एका इमारतीच्या 6व्या मजल्यावर घरामध्ये गॅस गळती होऊन आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली. पुणे जिल्ह्यातील नागरिक सहकारी बँकांसाठी आंतर सहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत काल उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राजर्षी शाहू सहकारी बँक, कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. प्रमोद मुळे स्मृती 4थ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 75 वर्षावरील गटात मुंबई महानगर जिल्हा संघाच्या पिनाकिन संपत यांनी अजिंक्यपद पटकावलं तर पुण्यातील दिलीप कुडतरकर यांना उपविजेतेपद मिळालं. पुरुषांच्या सांघिक विभागात नागपूर ऑरेंज संघ विजेता ठरला. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 31 तर किमान तापमान 14.3° सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.